नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला जम्मू काश्मीरान आतंकवादातल्यान शांतीकायेकडेन वाटचाल केल्या आनी हे अभूतपूर्व परिवर्तन आशिल्ल्याचे केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी म्हटला. ते आयज पुंच जिल्ह्यातल्या मेंधरांत भौशीक रॅलींत उलयताले. जम्मू काश्मीरातल्या तरणाट्यांच्या हातान आता फातरांच्या जाग्यार लॅपटॉप दिसतात अशें तांणी म्हटलें. एनडीए सरकाराच्या खर मेहनतीक लागून आयज हजारांनी काश्मीरी तरणाटे वेगवेगळ्या पावड्यावेल्यान वेंचणूक लढोवपाक लागल्यात तशेंच लोकशायेन दिल्ले अधिकार ते वापरूंक लागिल्ल्याचें शहा हांणी म्हटलें. आयकर विवादाच्या बाबतीन प्रलंबीत अपील सोडोवपा खातीर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास येवजण 2024 अधिसूचीत केल्या. फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन ही येवजण लागू जातली. ही येवजण ह्या वर्सा 31 डिसेंबराक वा त्या पयली घोषणा दाखल करपी करदात्याक 19 सेटलमेंट रक्कम प्रदान करता. ही येवजण पोरण्या अपीलकर्त्यांच्या तुळेन नव्या अपीलकर्त्यांक उण्या सेटलमेंट रकमेची तरतूद करता. सरकाराच्या 100 दिसांच्या उपक्रमाचो एक भाग म्हण द गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसान म्हळ्यार जीईएमान विक्रेते आनी सेवा प्रदात्यांचेर आकारला ते वेव्हार शुल्क उणे केला. वाणिज्य आनी उद्योग मंत्रालयान म्हटला की जीईएमान आपले वेव्हार शुल्क जवळजवळ 33% उणे केला. जाका लागून जीईएमाक विक्रेते वा सेवा प्रदात्याक अधिक स्पर्धात्मक जावपा खातीर खूब फायदो जातलो अशी आस्त आसा. जीईएमान पोर्टला खातीर नवे महसूल धोरण जाहीर केला. ह्या वर्सा 9 ऑगस्ट सावन ते लागू जाला. ह्या धोरणा प्रमाण 10 लाख रुपया मेरेनच्या सगळ्या ऑर्डरांचेर आता शून्य वेव्हार शुल्क आकारतले. पयलीची ऑर्डर मूल्य मर्यादा 5 लाख रुपया आशिल्ली. मंत्रालयान सांगल्याप्रमाण जीईएमान वयल्या 97% वेव्हारावयले शून्य वेव्हार शुल्क आकारतले. उरिल्ले 10 लाख रुपया वयले ऑर्डर मूल्याच्या 0.30% किमतीचे नाममात्र शुल्क आकारतले. हवाई दळाचे उपमुखेली आशिल्ले एअर मार्शल अमरप्रीत सिंग हांची फुडले हवाई दळाचे मुखेली म्हणून नेमणूक केल्या. श्री सिंग ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हांच्या कडल्यान हवाई दळ मुखेली म्हणून पदभार स्वीकारतले. तांच्या सुमार 40 वर्सांच्या प्रदीर्घ आनी प्रतिष्ठीत सेवेवेळार तांणी वेगवेगळे कमांड कर्मचारी निर्देशात्मक आनी विदेशी नियुक्तीमदी काम केला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आनी राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे आदले विद्यार्थी आसात. तशेंच ते फ्लाईंग इन्स्ट्रक्टर आनी एक प्रायोगिक चाचणी पायलट आसात. तांकां वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिर आनी रोटरी विंग विमानाचे 5000 वरां परस चड उड्डाणाचो अणभव आसा. पर्यावरण राना आनी हवामान बदल मंत्रालयान वन्यजीव अधिवासाच्या एकात्मिक विकासा खातीर 100 दिसांचे लक्ष्य साध्य केला. हालीच केंद्रीय मंत्रिमंडळान वन्यजीव अधिवास विकास येवजण सुरू दवरपा खातीर 2600 कोटी रुपया परस चड खर्चाची मंजुरी दिल्ली. ह्या येवजणेन प्रकल्प हत्ती आनी वन्यजीव अधिवास विकास ह्या सयत संवेदनशील प्रकल्प व्याघ्र उपघटकाचो आसपाव आसा. ह्या येवजणेन मनशा खातीर थेट सहभागावरवी 50 लाखां परस अदीक दिसांची उपजीविका चलोवपा खातीर जाय आशिल्ले रोजगार तयार करपाची ताग आसा अशें मंत्रालयान म्हटला. 59 व्याघ्र प्रकल्प 33 हत्ती अभयारण्य आनी 718 संरक्षित वाठार आनी तांच्या उपवाठाराक ह्या येवजणेचो लाव जातलो. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आयज मुंबईच्या जुहू चौपाटीन स्वच्छता ही सेवा अभियान आनी आंतरराष्ट्रीय दर्यादेग नितळसाण दिसाचे कार्यावळीन वांटेकार जाल्ले. यावेळार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे, मुंबय शार जिल्ह्याचे संरक्षक मंत्री दीपक केसरकर, मुंबय उपनगराचे संरक्षक मंत्री मंगल प्रभात लोढा आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री शिंदे हांणी सगळ्या लोकांक नितळसाणीचो सोपूत दिलो. भारतीय वायुसेना 6 ऑक्टोबराक आपल्या 92व्या वर्सुकी दिसा निमतान तामिळनाडूतल्या मरीना दर्यावेळेर हवाई प्रदर्शन करतली. भारतीय वायुसेना सक्षम सशक्त आत्मनिर्भर ही या वर्साची संकल्पना आशिल्ल्याचे संरक्षण मंत्रालयान म्हटला. हवाई मळावेल्या सुरक्षेप्रती वायुसेनेची अतूट प्रतिबद्धता हे संकल्पनेतल्यान दिसता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.